श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायाच्या 72व्या श्लोकापर्यंतचं निरूपण काल घेऊन झालेलं। आजपासून आपला 73वा श्लोक सुरू होणार। 72व्या श्लोकामध्ये देवाने अर्जुनाला प्रश्न केला होता की तुला जेवढं काही मी सांगितलं ते तुझ्या मनाला पटलं, तुला समजलं, तू एकाग्र चित्ताने ऐकलं आणि हे सगळं होऊन अज्ञानापासून जो मोह तुला झाला होता तो मोह संपुष्टात आला किंवा नाही? आता या प्रश्नाचे अत्यंत मार्मिक उत्तर अर्जुन देत आहे आणि त्या उत्तरातून हा 73वा श्लोक निर्माण होतो आहे। सुरुवात करूया 18व्या अध्यायाच्या 73व्या श्लोकाला। त्या श्रीकृष्णाच्या प्रश्नाचं अर्जुन आता इथे उत्तर देत आहे।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृति लब्धा त्वत्प्रसादान्वयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहा करिष्ये वचनं तव।
काय म्हणतो अर्जुन? हे अच्युता, हे जनार्दना, हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला। मला तुझ्या कृपेमुळे माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण झाले। मी कोण आहे हे मला खऱ्या अर्थाने कळू लागले। मी संशयरहित झालो आहे। आता तुझी जी आज्ञा असेल ते मी करायला तयार आहे। करिष्ये वचनम तव। तुझ्या वचनामुळे मोह नष्ट झाला। नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा। सर्व प्रकारच्या माझ्या ज्या स्मृती होत्या त्या संपल्या आणि माझी जी ओरिजिनल स्मृती, माझं जे ओरिजिनल स्वरूप, त्वत्प्रसादान मया अच्युता, तुझा मला प्रसाद मिळाला आणि तुझ्या प्रसादामुळे हे अच्युता मला माझे स्वस्वरूप दिसू लागले।
मग अर्जुन म्हणे काय देवो पुसता ती आवडे मोहो तरी तो सह कुटुंब गेला जी ठाव घेऊन आपला पासी येऊनी दिनकरे डोळ्या ते अंधारे पुसी जे हे काय सरे कोणे गावी तैसा तू श्री कृष्ण राया आमुचिया डोळ्या गोचर हे ची काई सयान पुरे तव।
तेव्हा तो अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणू लागला तुझ्या ठिकाणी मोह आहे असे तुला वाटते का? असे देवा तुम्ही मला विचारता काय? तर महाराज तो मोह आपले कुटुंब, आपले ठिकाण सर्व घेऊन सहपरिवार इथून निघून गेलेला आहे। सूर्याने डोळ्यांच्या जवळ येऊन अंधार भासतो का असे डोळ्याला विचारावे? हे त्याचे वेड्यासारखे विचारणे कोणत्या तरी गावात सरते होईल का? कारण सूर्य जर अंधाराजवळ आला तर अंधार टिकेल का? त्याप्रमाणे हे श्रीकृष्ण राजा, तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत आहात, ही एकच गोष्ट कोणची गोष्ट करण्याला पुरणार नाही। म्हणजे केवळ तुमचे दर्शनच वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे। मग आता परत कशाला विचारता की तो मोह उरला की नाही?
वरी लोभे माये पासुनी ती सांग सी ताडे भरुनी जे काईसे नही करूनी जाणू नये आता मोह से की नाही हे ऐसे जी पुससी काई कृतकृत्य जाहलो पाही तुझे पणे गुंतलो हो तो अर्जुन गुणे तो मुक्त जालो तुझे पणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मी तुझे नी प्रसादे लाघले नी आत्मबोधे मोहाचे तया कांदे ने दी चौरो आता करणे कान करणे हे जेणे उठी दुजेपणे ते तू वाचुनी नेणे सर्वत्र गा
शिवाय जे कोणत्याही उपायाने जाणता येणार नाही ते आईपेक्षा अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस कृष्णा। आता देवा माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही असे आपण का विचारता आणि काय विचारता? मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो पहा। मी अर्जुन आहे असे देह तादात्म्याने अडकलो होतो तोपर्यंत तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो नाही तोपर्यंत हे जाणवत होतं, पण आता मी आणि तू दोघे एकच झालो। आता तू पुसणे आणि मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्याच नाहीत। गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझे पणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही। तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ जे अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही। आता हे देवा अमुक एक करायचे की अमुक एक नाही करायचे हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होते त्या द्वैतामध्ये सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय मला काहीच दिसत नाही। त्या द्वैतामध्ये सुद्धा मला तूच तू दिसतो म्हणून या सर्व गोष्टींची औपचारिकता नको। ये विषयी माझ्या ठाई संदेहाची नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी जालो तुझे नी मज मी पावोनी कर्तव्य गेले निपटुनी परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो काजे दृश्य दृश्याते नाशी जे दुजे द्वैताते ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा जयाचे नी संबंधे बंधु फिटे जयाची आशास तुटे जे भेटलया सर्व भेटे आपण पांची ते तू गुरुलिंग जी माझे जे एकले पणीचे विरजे जया लागी ओलांडिजे अद्वैत बोधू। याविषयी माझ्या ठिकाणी संशयाचे काहीच स्थान उरले नाही। तर निश्चय करून जेथे कर्माचा संबंध नाही ते ब्रह्मस्वरूप हे देवा आता मी झालो आहे। तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन माझे कर्तव्य निशेष झाले आहे। परंतु आता हे प्रभो तुमच्या आज्ञेवाचून मला दुसरे काही कर्तव्य उरलेच नाही। कारण की जे दृश्य म्हणजे कृष्ण स्वरूप असे आहे की ते इतर दृश्याचा नाश करते। जे कृष्णस्वरूप दुसरे असून ते द्वैताचा नाश करते। जे कृष्णस्वरूप सर्वत्र एकच आहे पण सर्व देशांमध्ये सर्व काळांमध्ये ते वास्तव्य करते। ज्याच्या संबंधाने संसार बंध नाहीसा होतो ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात आणि जे कृष्ण स्वरूप भेटले असता आपल्या ठिकाणी सर्व काही भेटते. ज्याच्या प्रेमाकरिता अद्वैत बोधाचे उल्लंघन करावे आणि जी एकाकीपणाला मदत करते अशी माझी गुरुमूर्ती हे देवा तू आहेस.
आपणची होनी ब्रह्म सारिजे कृत्या कृत्यांचे काम मग किजे का निस्सीम सेवा जयाची. गंगा सिंधु से उगेली पावतांची समुद्र जाली तेवी भक्ता सेल दिदली निज पदाची. तो तू माझा निरुपचारू श्री कृष्णा सेव्य सद्गुरु मा ब्रह्मतेचा उपकारू हा चिका मानी. जे मज तुम्हाड होते भेदाचे कवाड ते फेडोनी केले गोड सेवा सुख. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवराज्ञा करीन देई अनुज्ञा भलतिये विषी.
आपणच स्वतः ब्रह्म होऊन कृत्य आणि अकृत्य यांचे प्रयोजन नाहीसे करून आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली आणि समुद्राजवळ जाताच समुद्रच झाली. गंगा नावाने शिल्लकच उरली नाही, समुद्राने तिला आपलेशे करून टाकले. त्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला आहे आपल्या भक्तांना श्रीकृष्णच करून टाकलं. तो तू माझा निर्निमित्त सेवा करण्यास योग्य असा गुरु आहेस. निर्निमित्त म्हणजे कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे, निर्निमित्त कोणाच्याही निमित्त नाही. आणि आपल्या शिष्याला ब्रह्मरूपता देणे हा देवा तुमचा स्वभावच आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली तर मग हाच तुमचा मला ब्रह्मता देण्याचा मोठा उपकार झाला. आणि हा मी का मानतो म्हणून म्हणाल तर माझ्या आणि तुमच्यामध्ये जो भेदाचा पडदा भेदाचा प्रतिबंध होता तो दूर करून तुम्ही सेवा सुख मला उपलब्ध करून दिले, मला गोड करून दिले. हे सर्व देवातील श्रेष्ठ देवराया, आता तू वाटेल त्याविषयी मला आज्ञा दे. मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन, तुझ्या आज्ञेच्या बाहेर वागणार नाही. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवाज्ञा करीन देई अरोज्ञा भलतीये विषयी. काही करायला मला सांग, भलते काम करायला सांग, ते मी आनंदाने करीन. हे सकळ देवाधी देवराज्ञा.
जया अर्जुनाचिया बोला देवो नाचे सुखे भुलला म्हणे विश्वफळा जाला सफळा फळ हा मज. उणेनी उमचला सुधा करू देखुनी आपला कुमरू मर्यादा क्षीर सागरू विसरे चिना. ऐसे संवादाचा बहुला लग्न दोघांचिया तुला लागले देखोणी जाला निर्भरू संजयो. तिने उचंबळले पणे संजय धृतराष्ट्राते म्हणे जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे. आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षुही संसारा की ज्ञान दृष्टी व्यवहारा निलेती.
अर्जुनाच्या अशा या बोलण्याने देव सुखाने भुलून नाचू लागले आणि देव म्हणू लागले की सदा सफळ असणारा विश्वाचे फळ आणि विश्वाचं जे साध्य जो मी, त्या मला हा अर्जुनाचा फळ झाला. आपला मुलगा जो चंद्र, त्याने उणेपणा टाकून तो पूर्ण झाला आहे असे पाहून क्षीर समुद्र आपली मर्यादा विसरत नाही का, म्हणून त्याला भरती ओटी येते. याप्रमाणे संवादाच्या बहुल्यावर कृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये ऐक्यतेचे लग्न लागलेले ते दोघे स्वरूप ऐक्यतेला पावलेले पाहून संजय आनंदाने उचंबळला. आणि मग त्या आनंदाच्या भरात संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराजा, आपण दोघे व्यासांकडून कसे रक्षिले गेलो. ऐका, आज जगातील पदार्थ पाहण्याची जी चर्मदृष्टी, तीही ज्या तुम्हाला नाही, त्या तुम्हाला अतिंद्रिय पदार्थ दाखविणारा, म्हणजे इंद्रियांच्याही पलीकडचा पदार्थ दाखविणाऱ्या ज्ञानदृष्टीच्या व्यवहारामध्ये आणले, म्हणून त्या व्यासदेवाचे आपण जितके उपकार मानावे तितके थोडे आहे.
आणि रथीची राहाटी घे जो घोड्या साठी तया माया गोष्टी गोचरा होती. वरी जुंझाचे निर्वाण मांडले असे दारुण दोही हारी आपण हार पिजे जैसे. एवळा जिये साकळा कैसा अनुग्रहो पैगाढा जे ब्रह्मानंदू उघडा भोग वितसे. ऐसे संजय बोलिला परीन द्रवे येरू उगला चंद्र किरणी शिवतला पाषाणू जैसा. हे देखोणी तयाची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे जाला पिसा बोलतसे. भुलविला हर्ष वेगी म्हणोनी धृतराष्ट्रा सांगी एरवी नव्हे तया जोगे हे कीर जाणे.
आणि रथ चालविण्यास जे घोडे लागतात ते घोडे घेण्यासाठी हे महाराजा, हे धृतराष्ट्र राजा, तुम्ही आम्हाला नोकर ठेवले आणि त्या आम्हाला या गोष्टी, म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला जो संवाद आहे त्या ऐकण्यासाठी व्यास कृपेने आम्हाला हे सगळं मिळत आहे. शिवाय आणखी युद्धाचा अनर्थ असा भयंकर आरंभिला आहे की या युद्धामध्ये दोन्ही पक्षांपैकी कोणीही पराभूत झाले तरी त्यात आपलाच पराभव होईल, कारण दोन्ही सैन्य एकाच कुळातील आहे. व्यासाचा हा कसा बलवत्तर अनुग्रह की युद्धासारखे केवढे संकट पण निरावरण ब्रह्मानंद तो आपल्याकडून भोगवून घेत आहे. इथे आपल्याला ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे असे संजय बोलला, परंतु त्या धृतराष्ट्र राजावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो चंद्रकिरणाने स्पर्श केलेल्या सामान्य दगडाप्रमाणे पाझर न फुटता निर्विकारपणे गप्प बसला. ही त्या धृतराष्ट्राची अवस्था पाहून मग कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादासंबंधाने तो पुढे बोलणे करीनच. आणि त्या धृतराष्ट्राला ते आवडलं नाही, याच्याबद्दल तो बोलत नव्हता, परंतु सुखाने वेळा झाला असल्या कारणाने तो संजय मात्र असाच बोलत राहिला. आनंदाच्या वेगाने बेहोश झाल्यामुळे तो धृतराष्ट्राला या सर्व गोष्टी सांगत होता, पण त्याला हे माहीत होतं की या सर्व गोष्टी धृतराष्ट्राच्या योग्यतेच्या नाही, धृतराष्ट्रा कळू देखील शकत नाही. अशा प्रकारे या 73व्या श्लोकावरचे माऊलीचे सुंदर निरूपण, त्यातील मर्मस्पर्शी एक ओवी, ती म्हणजे गुंतलो होतो अर्जुन कोणी, जेव्हा देवाने प्रश्न विचारला की तुझ्यामध्ये अजूनही काही मोह शिल्लक आहे का, त्याचं उत्तर देताना सुंदर उत्तर आहे, गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझे पुणे। जोपर्यंत मी अर्जुन म्हणून वागत होतो मला वाटत होतं की मी अर्जुन आहे, अर्जुन हा देह, जेव्हा की देवानी त्याला त्याचं आत्मस्वरूप दाखवलं, आता त्याला आत्मस्वरूप समजलं, पण आतापर्यंत त्याला वाटत होतं की आतापर्यंत मी स्वतःला अर्जुन समजत होतो। तर जोपर्यंत मी अर्जुन गुणांनी गुंतलो होतो, अर्जुनाच्या रूपाने देह तादात्म्यावर होतो, तो मुक्त झालो तुझेपणे, तुझी भेट झाली, तू मला माझं आत्मस्वरूप जागृत करून दाखवलं, तुझ्यात माझ्यात भेद नाही हे समजताबरोबर तो मुक्त झालो तुझेपणे, मी ताबडतोब मुक्त झालो, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही। हे देवा, आता असे प्रश्न विचारणे आणि अशा प्रश्नांना उत्तर देणे या दोन्ही गोष्टी उरत नाही, असं हे मार्मिक उत्तर आहे अर्जुनाचं। आणि पुढे संजय धृष्टाला सांगत असताना धृतराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही, आता पुढे संजय काय म्हणणार आहे हे आपण उद्याच्या भागात 74व्या श्लोकाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आज इथेच विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।